चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रातील गाळप हंगाम जवळपास समाप्त, एकच कारखाना सुरू। कोरोना संकटामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला असूनही साखर कारखाने या संकटाशी दोन हात करून गाळप कार्य करत आहेत। कोरोनामुळे कारखान्यांची गती मंदावली होती, पण कारखान्यांनी कोरोनाशी सामना करत आपलं गाळप सुरू ठेवलं आहे। महाराष्ट्रामध्ये केवळ एक साखर कारखाना सोडून इतर साऱ्या कारखान्यांनी गाळप बंद केलं आहे। इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अनुसार महाराष्ट्रात 15 मे 2020 पर्यंत 60.87 लाख टन साखर उत्पादन झालं होतं, तर गेल्या वर्षाच्या 2018-19 हंगामात उत्पादित 107.15 लाख टनाच्या तुलनेमध्ये जवळपास 46.3 लाख टन इतकी कमी आहे। सध्याच्या गाळप हंगामामध्ये 145 कारखान्यांनी पूर्वीच आपलं गाळप बंद केलं आहे आणि केवळ एक साखर कारखाना सुरू आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत गाळप हंगाम 30 एप्रिल 2019 संपला होता। या हंगामात एकूण 146 साखर कारखान्यांनी ऊस गाळपात भाग घेतला होता। या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना दुष्काळ आणि महापुराचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे साखर उत्पादन कमी झालं।